नेक्स्ट लाइन वैसे ही कंपोजिशन है अनमंती
अनमंती
सांग ये सो दे
सांग ये सो दे
टू थ्री
यमने चा काठी निघाल्या गवळणी साऱ्या पाण्याला अनमंती सांग ये सो दे काय करावा कान्याला
अजून एक घ्यायचं हा चांगला आहे
घ्या एकदा घ्या
अनमंती सांग ये सो दे
वन टू थ्री फोर डारडंग डारडंग हा
घागरी फोडून जातूया दही दूध चोरून खातूया या सोदे आवरत्याला गोर जीवाला फार
ट्रॅक लाव दा 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 ते कसं येतं घागरी फोडून जातूया त्याच्या बरोबर मॅच व्हायला पाहिजे तुझं घागरी फोडून त्याला मॅच व्हायला पाहिजे तुझं ऍज इट इज ओके तेवढं टाईट आलं पाहिजे ते ऐकत ऐकत का ओके फुल एनर्जीने
घागरी फोडून जातूया दही दूध चोरून खातूया
ते अजून दाणेदार येईल ते अजून चांगले येईल ते याच्यामध्ये ग्वाडलय बोलून छळतोया
ग्वाडलय बोलून छळतोया
छळतोया म्हणजे काय शब्द कळत नाही काय छळतोया कळत नाही ना छळतोया असं
छळतोया
ग्वाडलय बोलून छळतोया
ग्वाडलय बोलून छळतोया
रोज करी बेजार
सावळा पोर तुझा रोज करी बेजार
परफेक्ट चला झालं गाणं 15 मिनिटात घरी जाणार होतो आता ते
सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार त्याला समजावून झालं कैक दाखवून झालं
तुझी नाही धडगत आता इकडं राहू नको
वा वा वा
लांबलं माझ्या ते एनर्जी बघ ती एनर्जी दिखो अरे पिकअप भी देना फिर दे रहा वन टू वन
मागु कुंकुवाच लेन
वान हिरव्या चुड्यान कुंकवाच मागुले
शब्द बघत गातोय का
ठीक आहे आता पाठ करून गा
पाठ करून गा
वन दृष्ट ना लाग कुणाची वन दृष्ट ना लाग कुणाची वन
ओके एक काम कर ना हा फार त्याला ऐकला जातोय का
हो थोडा पुढे
हा नको देऊ ना
मला थोडा पुढे
दृष्ट ना लाग कुणाची
आड बाजूला लपजा तोंड बिदाऊ नको
हा पण ना घेऊन टाकू ना
गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्रीहरी गोकुळात रंग खेळतो रंग रंग खेळतो श्रीहरी
मोहनात रंग राधिका रंग राधिका भाबडी वेगळा ओके
मनाला बसलं का ओ वही मनाला आणि मग मनाला गाऊ बासरीत का टेक
वा वा वा